नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. संवसारीक आडमेळी आनी अनिश्चितताय आसून लेगीत भारताची वाड उल्लेखनीय आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी बिहारांत मुख्यमंत्री महिला रोजगार येवजणेचो शुभारंभ करतले. भारताची गतिमान अर्थवेवस्था जागतीक स्तरार एक उज्ज्वल स्थान आसा अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां. साफ अंडर 17 चॅम्पियनशिपाचे उपांत्य फेरयेत भारतीय अंडर 17 दादल्याच्या फुटबॉल पंगडान नेपाळचो 3-0 असो पराभव केलो. आता पुराय खबरो. संवसारीक आडमेळी आनी अनिश्चितताय आसून लेगीत भारताची वाड उल्लेखनीय आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारतात आत्मनिर्भर जावपाक जाय अशें तांणी म्हळें. सरकार मेक इन इंडियाचेर लक्ष केंद्रीत करता आनी देशांत चीप ते शीप तयार करपाचो हेतू आसा अशें तांणी सांगलें.
सरकार मेक इन इंडिया पर मैन्युफैक्चरिंग पर कितना बल दे रहे. हम चिप से शिप तक भारत में बनाना चाहते हैं और इसके लिए आपकी ईज ऑफ डूइंग बिजनेस के लिए हम लगातार काम कर रहे हैं. सरकार ने 40,000 से ज्यादा कंप्लायंस खत्म किए हैं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी बिहारात मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचो शुभारंभ करतले. ह्या कार्यावळीत बिहारातल्या 75,00,000 बायलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10,000 रुपया थेट हस्तांतरित करतले. प्रधानमंत्री कार्यालयान एका निवेदनात म्हळां की बिहार सरकाराचो उपक्रम बायलांक आत्मनिर्भर करपाक आनी स्वयंरोजगार आनी उपजिविकेच्यो संदीवरवी बायलांच्या सक्षमीकरणाक प्रोत्साहन दिवप आसा. स्वच्छ भारत अभियान ज्या पद्दतीन क्रांतीच्या रुपात देशातल्या दरेका मनशामेरेन पावता ती पद्दत अजापित करपी आसा अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां. नवी दिल्लीत लष्करी मुख्यालयात स्वच्छता ही सेवा मोहिमे खाला नितळसाण कामगारांचो भोवमान करताना ते उलयताले.
जिस तरह से एक जन आंदोलन के रूप में सारे देश के जन जन तक पहुंचा है वह अपने में अद्भुत है. स्वच्छता का संबंध केवल शरीर और परिवेश से ही नहीं है बल्कि मैं मानता हूं स्वच्छता जीवन का एक दर्शन है. जब कोई व्यक्ति अपने घर को साफ रखता है तो वह यह संदेश देता है कि वह अनुशासित है और जिम्मेदार भी है.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां की केंद्र सरकाराचो मेक इन इंडिया 2.0 उपक्रम फुडल्या 25 वर्सांत जागतीक अर्थवेवस्थेचो एक व्हड भाग आशिल्ल्या उदेत्या क्षेत्राचेर लक्ष केंद्रीत करतलो. मुंबयत जाल्ल्या पुरस्कार सुवाळ्यात उलयतना शाह हांणी म्हळें की भारताची गतिमान अर्थवेवस्था जागतीक स्तरार एक उज्ज्वल स्थान आसा. मजबूत आर्थिक कामगिरी राजकीय स्थिरता हे अर्थवेवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आसा आनी दीर्घकालीन सुधारणांत भारत जागतीक स्तरार तेजस्वीपणान चमकता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार आनी पारदर्शकतेच्या उणावान ग्रासिल्ल्या बँकिंग क्षेत्राक सुधारणा सुरू केल्या. फाटल्या 10 वर्सांत गरिबांक बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिवपाक 53 कोटी बँक खाती उघडल्यात. सरकारान नॉन परफॉर्मिंग असेट म्हळ्यार एनपीए संबंधी डेटा मदीं पारदर्शकता हाडली अशें तांणी म्हळें. मजगतीं अमित शाह आयज कोलकाता शारांत 3 दुर्गापूजा मंडपाचें उक्तावण करतले. ग्रीन हायड्रोजन हे फुडाराचे इंधन. भारतान अपेक्षा परस 6 वर्सां आदी 20% जैव इंधन मिश्रण करपाचें ध्येय साध्य केलां अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी म्हळां. ते नवी दिल्लींत जाल्ल्या संवसारीक हायड्रोजन भारत शिखर सभेंत उलयताले.
ग्रीन हायड्रोजन विल अल्टिमेटली सक्सीड वेर देर इज लोकल डिमांड देर इज लोकल प्रोडक्शन एंड देर इज लोकल कंजम्पशन एंड देर आर नॉट मेनी प्लेसेस इन द वर्ल्ड एज यूनिकली क्वालिफाइड एज इंडिया इज to make that happen. We set ourselves a target of producing 5 million tons of green hydrogen annually by 2030, supported by strong policy frameworks and a significant financial outlay.
रिझर्व बँक ऑफ इंडियान नवीन मार्गदर्शक तत्वासयत डिजिटल पेमेंट सुरक्षा वाढयल्या. भारतीय रिझर्व्ह बँक म्हळ्यार आरबीआयन डिजिटल पेमेंट व्यवहारांखातीर प्रमाणीकरण करपाक नवीन मार्गदर्शक तत्वां जारी केल्यात जी 1 एप्रील 2026 लागू जातली. फ्रेमवर्का मदीं सगळ्या डिजिटल पेमेंटा खातीर द्विघटक प्रमाणीकरण अनिवार्य केला जरी कसलीच विशिष्ट पद्दत लागू करूंक ना. केंद्रीय बँकेन म्हळां की डिजिटल पेमेंटांत कार्ड प्रेझेंट वेव्हार वगळून पासवर्ड ओटीपी वा फिंगरप्रिंट सारको किमान एक बदलपी पुरावो वापरप आवश्यक आसा. आरबीआयन जोखीम आधारीत तपासणी इंटर ऑपरेबिलिटी आनी जारीकर्त्याच्या जापसालदारकीचेर लेगीत भर दिला. आतंकवादा आड झुजपी लोक आंतरराष्ट्रीय समुदायाची सेवा करतात अशें परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हांणी न्यूयॉर्कांत जाल्ल्या G20 परराष्ट्र मंत्र्याच्या बसकेंत ऑपरेशन सिंदुराचो मुद्दो मांडून आतंकवाद हो उदरगत आनी शांततायेक धोको असे वर्णन केले. आतंकवाद्यामदले व्यापक नेटवर्कींग आनी तांच्या आड कारवाय करपी प्रत्यक्षात संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाची व्हड सेवा करतात अशें तांणी म्हळें. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला भारतान संरक्षण क्षेत्रात कशी प्रगती केल्या हे विशी आमच्या खबरा विभागान सादर केल्लो वासा खासा रिपोर्ट। नरेंद्र मोदी सरकारान फाटल्या 11 वर्षात संरक्षण क्षेत्रात नवोन्मेषाचेर विशेष लक्ष केंद्रीत केला। इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सलन्स आयडेक्स उपक्रम एप्रिल 2018 सुरू केल्लो, जसो उद्देश नवोन्मेषाक चालना दिवपाक परिसंस्था तयार करप आसा। संशोधन आणि विकास संस्था, शैक्षणिक संस्था, उद्योग, स्टार्टअप्स आणि वैयक्तिक नवोन्मेषकांक सहभागी करून संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाक प्रोत्साहन दिवप हो आसा। महाबलीपुरमात डीफ एक्सपोचे उद्घाटन आणि आयडेक्स लॉन्च करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, संशोधन आणि विकासा खातीर सरकारच्या तेक्याचे महत्व अधोरेखित केले।
गव्हर्नमेंट सपोर्ट फॉर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन research and development is essential for defense sector. Our technology perspective and capability roadmap has been released to help the industry in planning and initiating technology development partnership and production arrangement.
MSME, startups, vyaktik navanmeshak, saushodhan ani vikas sanstha ani shaikshanik sanstha sahabhagi karun IDEXAN atyadhunik tantranyanacha विकासाक तेको दिवपा खातीर 1.5 कोटी रुपया मेरेनचे अनुदान दिला। ताचो प्रभाव बळकट करीत सशस्त्र दळांनी आयडेक्स समर्थित स्टार्टअप्स आणि एमएसएमई कडच्या 2400 कोटी रुपया परस चढ किमतीच्यो 43 वस्तू खरेदी केल्या, जे संरक्षण तयारी खातीर स्वदेशी नवोन्मेषाचेर वाटतो विश्वास दाखयता। ह्या सहभागाक लागून भारतीय सशस्त्र दळांच्या गरजा प्रमाण तयार केल्ले नाविन्यपूर्ण उपाय वळखुपाक आणि त्यांचे पालन पोषण करपाक मदत झाल्या। आयडेक्सान आधीच सकारात्मक परिणाम दिवपाक सुरवात केल्या, जाका लागून संरक्षण प्रणालींच्या प्रगतीत योगदान आसा। 619 स्टार्टअप्स आणि एमएसएमईचो आसपाव आशिल्ले सुमार 550 समस्या विधानां उघडल्यात, 430 आयडेक्स कबलातींचेर सय केल्या। फाटल्या काय वर्षात जाल्ल्या बदलाक लागून भारतात एक नाविन्यपूर्ण संस्कृती निर्माण झाल्या। आज एक ठोस परिसंस्था आसा आणि भारत संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता प्राप्त करपाच्या दिकेन वेगान वाटचाल करता। राष्ट्रीय हायड्रोजन मिशनातल्यान शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करपाक आणि हरित ऊर्जेचेर चढ भर दिवपाक सरकार कटिबद्ध आसा असे केंद्रीय बंदर, जहाज आणि उदकामार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी सांगला। मंत्र्यान जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात इलेक्ट्रीक ट्रकांच्या नव्या ताफ्याक 5वा बावटो दाखयलो, जे हरित येरादारी आणि शाश्वत बंदर वापरा खातीर महत्वाचे पाऊल आसा। दी नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा भारताची अप्रत्यक्ष कर व्यवस्था सोपी करपाच्या दिकेन महत्वाचे पाऊल। आता या महिन्याच्या 22 तारखेसान लागू जावपी जीएसटी सुधारणांचो लोकांक लाव मेळू येता। माल आणि सेवा कर मंडळान अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत व्हड सुधारणा करपाक मान्यताय दिल्या। आधी 5, 12, 18 आणि 28% अशा 4 थरांची रचणूक आता सोपी करून 5 आणि 18% अशा 2 थरांची चौकट तयार केल्या। तंबाखू आणि लक्झरी वस्तू सारखिले वेचून काढिल्ले वस्तूंखातीर 40% अतिरिक्त स्लॅब सुरू केला। हाचो हेतू सामान्य मनीस, कामगार प्रधान उद्देग, शेतकार, शेतकी, भलायकी आणि अर्थव्यवस्थेच्या हेर मुखेल चालकांक फायदो जातलो। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे। अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागाकडेन संपर्क साधचो। श्रीलंकेच्या कोलंबो शहरात झाल्या साफ अंडर 17 चॅम्पियनशिपाच्या उपांत्य फेरयेत भारतीय अंडर 17 दादल्यांच्या फुटबॉल पंगडान नेपाळचो 3-0 असो पराभव केलो। दर्यादेग आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणा हांगा व्हड ते सामको दडकारी पावसा खातीर भारतीय हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला। तशेंच छत्तीसगड, कर्नाटक, कोकण, गोंय, केरळ, माही, लक्षद्वीप, महाराष्ट्र, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल हांगा दडकांनी पावस पडपाचो अदमास आसा। आणि आता खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो। संवसारीक आडबिळी आणि अनिश्चितताय असून लेगीत भारताची वाढ उल्लेखनीय आसा असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी बिहारात मुख्यमंत्री महिला रोजगार येवजणेचो शुभारंभ करतले। भारताची गतिमान अर्थव्यवस्था जागतिक स्तरार एक उज्ज्वल स्थान आसा असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां। साफ अंडर 17 चॅम्पियनशिपाच्या उपांत्य फेरयेत भारतीय अंडर 17 दादल्यांच्या फुटबॉल पंगडान नेपाळचो 3-0 असो पराभव केलो। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो मुखावेल्यो खबरो तुमकां आयकूंक मेळटल्यो सांजेच्या 6:30 वरांचेर। नमस्कार।